श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 17व्या अध्यायातील 22 श्लोक घेऊन झालेले आहेत। 22व्या श्लोकामध्ये असं सांगण्यात आलं की नुसतं सत्वगुणणी, सात्विक श्रद्धा, सात्विक आहार, सात्विक यज्ञ, सात्विक तप, सात्विक दान, हे नुसतं सर्व सात्विक आचरण करून काम पूर्ण होत नाही, तर त्यासाठी आणखी काहीतरी करायची गरज आहे, तरच तुम्ही मोक्षाच्या मार्गाला लागू शकतात, मोक्षाच्या अंगणात तुमचा प्रवेश होतो असं सांगण्यात आलं होतं। तर नेमकं ते काय आहे, काय केल्याने पुढे मोक्षाच्या अंगणामध्ये प्रवेश मिळू शकतो, याची माहिती देणारा 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक आज आपण घेणार आहोत। सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मण स्त्रीविदा स्मृताः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा।
ओम तत्सत असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने म्हणजे वेदवाक्यांनी सांगितलेला आहे। या ओम तत्सत या नामाच्या योगाने पूर्वी ब्राह्मणाने, प्रजापतीने ब्राह्मण, वेद आणि यज्ञ असे निर्माण केले आहेत। ब्राह्मण, वेद आणि यज्ञ या ओम तत्सत याच्यापासूनच निर्माण झालेले आहे।
तरीयनादी परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम तयाचे एक नाम त्रिधापय असे ते कार अनाम अजाती परी अविद्या वर्गाचे राती माझी ओळखावया श्रुती खूण केली ते उपजली या बाळकासी नाव नाही तया पासी ठेवलेनी नावेसी ओ देत उठी।
तरी जे परब्रह्म आरंभरहित असे असले ते जगाचे उत्पत्ती स्थान आणि विश्रांती स्थान असे आहे। त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहे। ते ब्रह्म खरोखर नामरहित आणि जातीरहित आहे, परंतु अविद्या समुदाय रूपी रात्रीमध्ये सापडलेल्या जीवानी ब्रह्मास ओळखावे एवढ्यासाठी वेदांनी त्या परब्रह्माला जी खूण केली ते त्या परब्रह्माचे नाम होय। जसे नुकतेच जन्माला आलेले मूल आपल्या बरोबर नाव घेऊन येत नाही, जेव्हा त्याचा जन्म होतो तेव्हा त्याचं काही नाव नसते, परंतु मग त्या मुलाला जे नाव ठेवतात आणि त्या ठेवलेल्या नावाने जेव्हा हाक मारतात तर तसा लगेच ते मूल ओ द्यायला लागते, त्याचं नाव घेतलं की ओ देते, पण ओरिजिनली त्याला काही नाव असते का? तर अजिबात नाही।
कष्टले संसार क्षीणे जे देवो येती गारहाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतुहा ब्रह्माचा अबोला फिटावा अद्वै तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र देखिला कणवावे दे बापे मग दाविले जेणे येके ब्रह्माळविले कवतिके मागासत ठाके पुढा उभे परी निगमा चणा शिखरी उपनिषदार्थ नगरी आहा तिजे ब्रह्माचा एका हारी तयासी चकळे हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची।
संसार दुखाने शिणलेले जे जीव ते ब्रह्माकडे आपले दुःख निवेदन करण्याकरिता येतात. त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते तो हा संकेत कोणता? ओम तत्सत. तो हा संकेत नामरूपी खूण होय. काय म्हणतात, जसं एखादा बाळक जेव्हा बालक जेव्हा जन्माला येतो त्याला काहीच नाव नसतं, मग त्याचं नंतर आपण नाव ठेवतो, बापू, पिंटू, पप्पू. तर मग त्याला जर पप्पू म्हटलं तर तो ओ देतो. तर तसं ज्या ब्रह्माला काहीच नाव नाही त्याला श्रुती माऊलीने नाव दिलं ओम, ओंकार, ओम तत्सत असं नाव दिलं. मग ते ओ देत उठते तो हा संकेत नामरूपी खूण होय. जीवाचा आणि ब्रह्माचा अनादि काळापासून अबोल आहे. जीवाचा आणि ब्रह्माचा, बरं का? जीव काय आहे? जे ब्रह्म्याचा आपल्यात अंश आहे आत्मरूपाने, त्या आत्म्याची पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. तर त्या जीवाचा आणि ब्रह्माचा अबोल आहे. जसं आपण ऐकलं आधीच्या भागांमध्ये ऐकलं की जीव आणि शिव हे दोघं एकाच फांदीवर बसलेले असतात. जीव इकडचा तिकडे नाचतो पण शिव हा गपचूप पाहतो, तो द्रष्टा असतो, तो उठ अजिबात हालचाल करत नाही. आणि जीव कधी या फांदीवर, कधी त्या फांदीवर, कधी दुसऱ्या फांदीवर, पण ते दोघं एकमेकांशी बोलत नाहीत. कारण जीवाचा आणि ब्रह्माचा अनादि काळापासून अबोल आहे. तो अबोला नाहीसा व्हावा आणि ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे, म्हणजे जीव आणि शिव हे एकत्र व्हावे. जीव आणि शिव एकत्र होतात तेव्हा मोक्षप्राप्ती होते. जीव हा शिवाच्या योग्यतेला जेव्हा पोचते तेव्हा त्या जीवाला ब्रह्मप्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती होते. तर तो अबोला नाहीसा व्हावा आणि ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवाची दया मनात ठेवून हा नाम मंत्र शोधून काढला. काहीतरी नाम ठेवा लागेल, काहीतरी मंत्र द्यावा लागेल म्हणून हा नाम मंत्र शोधला. मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नावाने ब्रह्माला हाक मारली असता ते ब्रह्म वृत्तीच्या मागे असूनही वृत्तीच्या पुढे उभे राहते. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरामध्ये जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहे त्यालाच हे नाम महात्म्य कळते. दुसऱ्याला हे नाम महात्म्य कळू शकत नाही. जो अनुभवतो, जो सतत ज्ञानातून, ध्यानातून, कर्मातून, तपातून अनुभवतो त्याला हे कळतं आणि त्यालाच ते स्पष्टपणे ऐकायला पण येतं, ज्याला आपण अनहद नाद म्हणतो. किंवा तो आपल्या सहस्रार चक्रावरचा कॉस्मिक वेव्ज, कॉस्मिक व्हायब्रेशन्सचा नाद असतो, तो हा नाद असतो आणि त्यासच हे नाम महात्म्य कळते. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एकाच्या एका नामाच्या आवर्तनाने आली आहे ते हे ओम तत्सदिती हे एक नाव आहे. हेही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती, ब्रह्मदेवाला जे सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे ते कशाच्या जीवावर? तर ते जया एका आवृत्ती नामाची. या एकाच्या एका नामाच्या आवृत्तीनेच, परत परत नामस्मरणानेच, कोणाच्या नामस्मरणाने? ओम तत्सत या नामस्मरणाने ती शक्ती आलेली आहे. पै सृष्टीचिया उपक्रमा पूर्वी गा वीरोत्तमा वेळायसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वरा ते नोळखी ना सृष्टीही करू न शके तो थोरुकेला एके नामे जिणे जयाचा अर्थु जीवी ध्याता जे वर्णत्रयती जपता विश्वसृजन योग्यताली तया ते धवारचिले ब्रह्मजन तया वेद दिदले शासन यज्ञायसे वर्तन जीवी के केले पाठी नेणो किती येर सजीले लोक अपार जाले ब्रह्मदत्त अग्रहार
तिन्ही भुवनी।
परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे वीर अर्जुना, ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता। सृष्टी निर्माण करण्याच्या आधी याचा उल्लेख एकनाथी भागवतामध्ये पण आला होता। तो एकटा वेड्यासारखा गोंधळलेला होता। मला ईश्वराला जो ओळखत नव्हता अथवा सृष्टीही करण्याचे त्याला सामर्थ्य नव्हते, तो ज्या एका नावाने समर्थ केला तो हे नाव आहे। कोणतं? ओम तत्सत। ज्या नामाच्या अर्थाचे अंतकरणामध्ये चिंतन केल्यामुळे आणि ज्या नामाच्या तीन शब्दांचा जप केल्यामुळे, ओम तत्सत असा जप केल्यामुळे त्याला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता प्राप्त झाली। तेव्हा त्या प्रजापतीने, त्या ब्रह्मदेवाने ब्राह्मण लोक उत्पन्न केले आणि त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा म्हणजे कर्म उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना बांधून दिले। नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही आणि त्या उत्पन्न केलेल्या लोकांना तीनही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले।
ऐसे नाम मंत्रे जेणे धातयाळंच करणे तयाचे स्वरूप आईक म्हणे श्रीकांतू तो। तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणयो आदिऊर्णो बुझा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू। एवं ओम तत्सद आकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फूल तुरंबी सुंदरूपनिषदते। एणेसी गा होनी एक जै चाले कर्म सात्विक तै कैवल्या ते पायिक घरीचे करी। परी कापुराचे थळीव आणुनी देईल दैव लेवो जाणणेची आळव तेथ से बापा।
असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक, असे तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्णनाथ म्हणाला। तरी सर्व मंत्राचा राजा तो ओंकार म्हणजे ओम, ते त्या नावातील पहिले अक्षर समजा, तत् हे दुसरे अक्षर आणि सत् हे तिसरे अक्षर। ओम तत् सत् याप्रमाणे ओम तत् सत् या रूपाने ब्रह्माचे हे नाम तीन प्रकारचे आहे। या सुंदर फुलाचा उपनिषदे वास घेतात, म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केलेला आहे। जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते, म्हणजे जेव्हा सात्विक कर्म केले जाते पण या नामासोबत केले जाते, तर मग जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घरचा चाकर करते। म्हणजे कितीही सात्विक कर्म केले तरी त्याचा काही उपयोग नाही जोपर्यंत हे नाव त्यासोबत जुळत नाही। कापुराचे दागिने दैव आणून देईल, परंतु ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे ना।
तैसे आदरिजेल सत्कर्म उच्चारेल ब्रह्मनाम परीने जेल जरी वर्म विनियोगाचे। तरी महंताचिया कोडी घरालिया ही ओढी मानू नेणता अप्रवडी मुद्दल तुटे। काल्यावया चोखट टीक भांगार एकवट घालुनी बांधली मोट गळा जेवी। तैसे तोंडी ब्रह्मनाम हाती ते सात्विक कर्म विनियोगे वीण काम विफळ होय। अगा अन्न आणि भूक पासी असे परी देख, जीवू नेणता बाळक लंघन चीकी।
त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्म नामही उच्चारले जाईल, परंतु त्याच्या विनियोगाचे रहस्य जर समजले नाही तर त्याचा काही उपयोग नाही। त्याचा विनियोग कसा करायचा? तर साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर मग आपलं जे काही पुण्य असेल, पुण्याचा साठा असेल, तोही नष्ट होईल आणि पाप लागेल। अथवा चांगला शृंगार करण्याकरिता सोन्याचे आणि जडवाचे दागिने एके ठिकाणी करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी, म्हणजे एखाद्याला कळत नसेल की हे सुंदर दागिने कसे घालावे, तर त्यांनी सगळे दागिने एकत्र करावे, त्याची गाठोडी तयार करायची, मग ते गळ्यात घालायची, म्हणायची की मी घातले दागिने, म्हणजे दागिने कसे घालायचे हे कळायला पाहिजे। त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो, परंतु योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते। म्हणजे एकीकडे ओम तत्सत म्हणत असतो, दुसरीकडे कर्म करत असतो, पण कशा पद्धतीने करायचं आहे, कुठल्या भावनेने करायचं आहे, कर्म करताना विनियोग कसा करायचा आहे हे कळायला पाहिजे। त्याला हातवटी म्हणतात, ती हातवटी शिकायला पाहिजे। विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूकही लागलेली आहे, तरी जो ताना मुलगा असतो त्याला जेवावे कसे हे कळते का? आणि ते कळत नसल्यामुळे तिथे पोळी असेल, भात असेल, वरण असेल, सगळं काही असेल आणि त्या लेकराला भूक पण लागली असेल, पण त्याला विचारायला कळत नाही की हे खायचं कसं, मग त्याला उपवासच घडणार नाही का? का स्नेहा सूत्रा वैश्वानरा जालिया ही संसारा हातवटी नेणता विरा प्रकाशुनोही तैसे वेळे कृत्य पावे ते थिंचा मंत्रुही आठवे परी व्यर्थते आघवे विनियोगे विण म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक विनियोग तू ऐक याचा। अथवा अर्जुना, तेल वात अग्नी ही सगळी एकत्र झाली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही। तिथे माणसाची बुद्धी चालते, पण तिथे एखादं माकड असेल त्याला माहीत नाही या तेलाचं काय करायचं, दिव्यात घालायचं की कुठे घालायचं, तिथे आगपेटी ठेवली आहे, आगपेटी वापरायची कशी हे त्याला कळत नाही, तर मग तिथे प्रकाश कसा होणार? अगदी त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला आणि त्या कर्मासंबंधाचा मंत्रही आठवला, परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ असते। म्हणून तीन शब्दांचे विनियोग म्हणजे कोड ऑफ कंडक्ट, हे करायचं कसं, प्रोटोकॉल तर असतो पण त्याची त्याला हँड्स ऑन ट्रेनिंग नाही आहे आणि करायचं कसं हे माहीत नाही आहे, म्हणजे विनियोग त्याला माहीतच नाही आहे, मग ते सगळं व्यर्थ आहे। म्हणून तीन शब्दांचे हे जे एक परब्रह्माचे नाव आहे, या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करायचा ते आता या पुढच्या श्लोकात सांगण्यात येईल। आता विनियोग करायचा म्हणजे आत्तापर्यंत काय सांगितलं या अध्यायामध्ये, सात्विक कर्म करावी, श्रद्धा सात्विक असावी, आहार सात्विक असावा, यज्ञ तप दान हे सगळं सात्विक असायचं। तर या सात्विक गोष्टी करून सात्विक कर्म माणसाने केली तर नुसतं सात्विक कर्म करून मोक्षापर्यंत जाता येत नाही। तर त्याला कशाची संगत लागते? त्याला संगत लागते ब्रह्मनामाची। ते ब्रह्मनाम काय? ओम तत्सत। पण आता हे ब्रह्मनाम माहीत झालं आपल्याला, ओम तत्सत, आणि कर्म कसे करायचे, श्रद्धा कशी, आहार कसा, यज्ञ तप दान कसे, हे सगळं माहीत झालं, पण याची सांगड त्याच्याशी कशी घालायची या सात्विक कर्मासोबत या ब्रह्मनामाची सांगड कशी घालायची, युती कशी जमवायची, ती जी युती आहे, युती करण्याची पद्धत, त्याला विनियोग म्हणतात. तर हा विनियोग कसा करायचा, कर्माच्या आरंभी, कर्माच्या मधात, कर्माच्या शेवटी कशा प्रकारे ओम तत्सत हे लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून आपण जे कर्म करतो तेही ब्रह्मार्पण, जो कर्म करणार आहे तोही ब्रह्मार्पण, त्या कर्माची फळेही ब्रह्मार्पण. तर ही ब्रह्मार्पण करण्याची पद्धत जोपर्यंत अवगत नसेल तोपर्यंत या सर्व गोष्टीचा काही उपयोग होणार नाही. तर आता तो विनियोग, तो प्रोटोकॉल काय आहे, तो प्रोटोकॉल, तो विनियोग पुढल्या अध्यायात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि आज पुढल्या श्लोकात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि आज 23वा श्लोक इथे आपण समाप्त करतो आहे. आणि उद्या 24व्या श्लोकापासून त्या विनियोगाबद्दल चर्चा करू आणि तो भाग उद्या घेऊया.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.